आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातील वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ। वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलेल, पंतप्रधानांचा विश्वास। संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि कुटुंबियांना मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशानं नमन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात। देशाच्या गाभा क्षेत्रातील उत्पादनांमध्ये 6% अधिक वाढ आणि पॅरालिम्पिक्स स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी। आता सविस्तर बातम्या। वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलणार असून वाढवण बंदराच्या पायाभरणीचा दिवस हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीतला ऐतिहासिक दिवस आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अन्य विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पुतळा दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला आणि शिवरायांची तसंच शिवभक्तांची माफी मागितली। गेल्या दशकात देशाच्या किनारपट्टीवरील भागाच्या विकासानं अभूतपूर्व गती घेतली आहे असं मोदी म्हणाले। आज सगळं जग वाढवण बंदराकडे अपेक्षेनं पाहत असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले,
साथियों इस पोर्ट पर हजारों जहाज आएंगे, कंटेनर आएंगे, इस पूरे क्षेत्र की आर्थिक तस्वीर बदल जाएगी। सरकार वाढवण पोर्ट को रेल और हाईवे कनेक्टिविटी से भी जोड़ेगी। कितने ही नए नए व्यापार इस पोर्ट की वजह से यहां शुरू होंगे। यहां वेयरहाउसिंग के काम में बहुत तेजी आएगी और इसकी लोकेशन ये तो सोने पर सुहागा है। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, सब कुछ बहुत पास है। पूरे साल यहां से कार्गो आएगा जाएगा और इसका सबसे ज्यादा लाभ मेरे महाराष्ट्र के भाई बहनों को मिलेगा, मेरी नई पीढ़ी को मिलेगा।
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते स्थानिक मासेमारांना बोटीवर लावण्याच्या ट्रान्सपॉन्डर अर्थात संपर्क व्यवस्था साधनांचं वितरण करण्यात आलं। इस्रोनं विकसित केलेले हे ट्रान्सपॉन्डर देशातल्या 1,00,000 बोटींवर लावले जाणार आहेत। यावेळी मोदींच्या हस्ते काही मासेमारांना किसान क्रेडिट कार्डचंही वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला केंद्रीय जहाज बांधणी, बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते। वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले। तर वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल असं केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं। भारताच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जगभरातल्या लोकांची जीवनपद्धती सुलभ होणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। जागतिक वित्तीय तंत्रज्ञान अर्थात फिनटेक महोत्सवात ते काल मुंबईत बोलत होते। भारतानं ज्या गतीनं आणि ज्या प्रमाणात वित्त क्षेत्रातलं तंत्रज्ञान अंगीकारलं आहे त्याला जगात तोड नाही। जगातले निम्म्यापेक्षा जास्त तत्काळ होणारे डिजिटल अर्थव्यवहार भारतात होतात असं पंतप्रधान म्हणाले। आर्थिक सेवांचं सार्वत्रिकीकरण होण्यात फिनटेकचं महत्वाची भूमिका बजावली आहे। डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांमधली पारदर्शकता वाढली आणि समांतर अर्थव्यवस्थेला खीळ बसली। फिनटेकनं आर्थिक व्यवहारांमध्ये आणलेले बदल केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा सामाजिक परिणाम खूप व्यापक आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। फिनटेक क्षेत्रातल्या अत्याधुनिक कल्पनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही त्यांनी यावेळी भेट दिली। फिनटेक क्षेत्रानं नैतिकता वापरून पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरता प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फिनटेक क्षेत्राला केलं आहे। मुंबईत आयोजित फिनटेक महोत्सव 2024ला संबोधित करताना ते काल बोलत होते। देशातील फिनटेक क्षेत्रानं भारताला गौरव मिळवून दिला आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले। संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारक तज्ञ आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशाने नमन या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात संरक्षण दलाकडून काल करण्यात आली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि आर्मी वाईव्ज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा सुनीता द्विवेदी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होत्या. नवी दिल्ली, जालंधर, लेह, डेहराडून, लखनौ, जोधपूर, बेंगडुबी, गोरखपूर, झांसी, सिकंदराबाद, सोगोर, गुंटूर, अहमदाबाद आणि बंगळुरू यासह संपूर्ण देशात महत्वाच्या 14 ठिकाणी ही सेवा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पुढील 2 ते 3 वर्षात प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या उद्देशानं 200 केंद्र स्थापन करण्याचं सैन्य दलाचं उद्दिष्ट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यावर्षी देशाच्या गाभा क्षेत्रानं 6% अधिक वाढ नोंदवली आहे अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील प्रगतीत सिमेंट, कोळसा, खनिज तेल, विद्युत, खतं, नैसर्गिक वायू, खनिज शुद्धीकरण क्षेत्र आणि पोलाद या क्षेत्रातील उत्पादनांचा एकत्रित 40% वाटा आहे. पोलाद उत्पादनातील वाढ 3 महिन्यातील उच्चांक दर्शवत 7% अधिक असून सिमेंट उत्पादन गेल्या 4 महिन्यातील सर्वाधिक 4.5% गेलं आहे. ही वाढ बांधकाम क्षेत्रातील प्रगतीचा आलेख दर्शवते. यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं खरीप पेरणीला गती मिळाली आहे. पेट्रोलियम उत्पादनात 8 महिन्यातील उच्चांक नोंदवत 6.5% अधिक तर खतांचं उत्पादन 7 महिन्यातील उच्चांक नोंदवत 5% अधिक आहे. यावर्षी जुलैमध्ये कोळसा उद्योगाचं उत्पादन 6.8% वाढलं असून वीज निर्मितीमध्ये 7% वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पहिल्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर 6.7% राहिला आहे. सांख्यिकी मंत्रालयानं यासंदर्भात काल आकडेवारी जाहीर केली. तरुण कर्मचाऱ्यांना दर्जेदार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या उत्पादन क्षेत्रानं 7% वाढ नोंदवली तर बांधकाम आणि वीज क्षेत्रानं या तिमाहीत दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे. पहिल्या तिमाहीत खासगी क्षेत्र, घरगुती खर्च आणि स्वयंसेवी संस्थांसाठीचा अंतिम उपभोग खर्च आणि एकंदर स्थिर भांडवल निर्मितीमध्ये अनुक्रमे 7.4% आणि 7.5% वाढ झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लाभ देशातील प्रत्येक मुलाला मिळणं ही केंद्र सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. Stalin यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तामिळनाडू राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा योजनेचा लाभ झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरण तामिळनाडूच्या शाळांमध्ये तामिळ शिकवण्याच्या कल्पनेला पूर्ण समर्थन देतं असं या पत्रात अधोरेखित करण्यात आलं आहे. तामिळ ही जगातील सर्वात जुनी अभिजात भाषा आहे आणि ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे असंही प्रधान यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. पीएमश्री योजनेअंतर्गत सामंजस्य करार करण्यासंदर्भात तामिळनाडू राज्य सरकारनं दिलेल्या प्रतिसादाला उत्तर देताना प्रधान यांनी हे पत्र लिहिलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल रांची इथं आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते बाबूलाल सोरेन यांच्या मुलानंही भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला बाबूलाल मरांडी, शिवराज सिंह चौहान आणि हेमंत बिस्वा शर्मा यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राज्यातील संथाल परगणा भागात बांगलादेशातील स्थलांतरितांची संख्या पाहता आदिवासींची ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचं सोरेन यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या स्थलांतरितांमुळे राज्याच्या लोकसंख्येत बदल झाला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमी 249.7 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. याच स्पर्धेत मोना अग्रवालनं कांस्यपदक मिळवलं. 100 मीटर धावण्याच्या T35 स्पर्धेत भारताच्या प्रीती पाल हिनं कांस्यपदक मिळवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलेल, पंतप्रधानांचा विश्वास. संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि कुटुंबियांना मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशानं नमन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात. देशाच्या गाभा क्षेत्रातील उत्पादनांमध्ये 6% अधिक वाढ आणि पॅरालिम्पिक्स स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.